ಸಹಸ್ರಶೀರ್ಷಾ ಪುರುಷಃ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಸಹಸ್ರಪಾತ್ ಸಭೂಮಿಂ ವಿಶ್ವತೋ ಕೃತ್ವಾ ಅತ್ಯತಿಷ್ಠದ್ದಶಾಂಗುಲಂ ಪುರುಷವೇದದುಂ ಸರ್ವಂ ಯದ್ಭೂತಂ ಯಚ್ಚ ಭವ್ಯಂ ಉದಾವೃತತ್ವಸ್ಯೇಷಾನಃ ಯದನ್ನೇನಾತಿರೋಹತಿ ಏತಾವಾನಸ್ಯ ಮಹಿಮಾ ಅಥೋಜ್ಜಾಜಾಗಶ್ಚ ಪೂರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯ ವಿಶ್ವಾಭೂತಾನಿ ತ್ರಿಪಾದಸ್ಯಾವೃತಂ ದಿವಿ ತ್ರಿಪಾದೋದ್ಭವುದೈತ್ ಪುರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯೇಹ ಭವಾತ್ ಪುನಃ ತತೋ ವಿಶ್ವಂ ವ್ಯಕ್ರಾಮತ್ ಸಾಶನಾದಶನೆ ಅಭಿ ತಸ್ಮಾತ್ ವಿರಾಟ ಜಾಯತ ವಿರಾಜೋ ಅಧಿಪುರುಷಃ ಸ ಜಾತೋ ಅತ್ಯರಿಚ್ಯತ ಪಶ್ಚಾದ್ಭೂಮಿಮಥೋ ಪುರಃ ಯತ್ಪುರುಷೇಣ ಹವಿಷ ದೇವಯಜ್ಞಮತನ್ವತ ವಸಂತೋ ಅಸ್ಯಾಸೀರಾಜ್ಯಂ ಗ್ರೀಷ್ಮಯಿಧ್ಮ ಶರದ್ಭವಿಃ ಸಪ್ತಾಸ್ಯಾಸನ್ವರಿಧಯಃ ತ್ರಿಸಪ್ತ ಸಮಿಧ ಕೃತಾಃ ದೇವಯಜ್ಞಂ ತನ್ವಾನಾಃ ಅಪಧ್ನನ್ ಪುರುಷಂ ಪಶುಂ ತೈಯಜ್ಞಂ ಬರ್ಹಿಷಿ ಪ್ರೋಕ್ಷನ್ ಪುರುಷಂ ಜಾತಮಗ್ರತಃ ತೇನ ದೇವಾ ಅಯಜಂತ ಸಾಧ್ಯಾರಿಷಯಶ್ಚ ಜಯ ತಸ್ಮಾದ್ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ಸಂಭೃತಂ ಮೃಷದಾಜ್ಯಂ ಪಶೋಗಸ್ತಾಗಶ್ಚಕ್ರೇವಾಜವ್ಯಾನೆ ಆರಣ್ಯಾನ್ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ಚ ಜಯ ತಸ್ಮಾದ್ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ಋಚಸ್ಸಾಮಾರಿಜಜ್ಞಿರೆ ಛಂದಾಗುಂಸಿಜಜ್ಞಿರೆ ತಸ್ಮಾತ್ ಯಜಸ್ತಸ್ಮಾದಜಾಯತ ತಸ್ಮಾದಶ್ವಾ ಅಜಾಯಂತ ಏಕೇಚೋ ಭಯಾದತಃ ಗಾವೋ ಭಜಜ್ಞಿರೆ ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಾಜ್ಜಾತ ಅಜಾವಯಃ ಯತ್ಪುರುಷಂ ಯದಧುಃ ಪ್ರತಿಧಾವ್ಯಕಲ್ಪಯನ್ ಮುಖಂ ನಿಮಸ್ಯ ಕೌ ಬಾಹೂ ಕಾವೋರೋಪಾದಾವುಚ್ಯತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೋಸ್ಯ ಮುಖಮಾಸೀತ್ ಬಾಹೋರಾಜನ್ಯಃ ಕೃತಃ ಓರೋದರಸ್ಯ ಯದ್ವೈಶ್ಯಃ ಪದ್ಭ್ಯಾಗುಂ ಶೋದ್ರೋ ಅಜಾಯತ ಚಂದ್ರಮಾ ಮನಸೋ ಜಾತಃ ಚಕ್ಷೋಃ ಸೂರ್ಯೋ ಅಜಾಯತ ಮುಖಾದಿಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ಪ್ರಾಣಾದ್ವಾಯುರಜಾಯತ ನಾಭ್ಯ ಆಸೀದಂತರಿಕ್ಷಂ ಶೇಷ್ಣೋದ್ಯೋ ಸಮವರ್ತತ ಪದ್ಭ್ಯಾಂ ಭೂಮಿರ್ದಿಶ ಶ್ರೋತ್ರಾತ್ ತಥಾ ಲೋಕಾಗುಂ ಅಗಲ್ಪಯನ್ ವೇದಾಹಮೇತಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಸ್ತು ಪಾರೇ ಸರ್ವಾಣಿ ರೂಪಾಣಿ ವಿಜಿತ್ಯ ಧೀರಃ ನಾಮಾನಿ ಕೃತ್ವಾಭಿವದನಿ ಯದಾಸ್ತೆ ದಾತಾ ಪುರಸ್ತಾದ್ಯಮುದಾ ಜಹಾರ ಶಕ್ರ ಪ್ರವಿದ್ವಾನ್ ಪ್ರತಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯಃ ಪಂಥಾ ಅಯನಾಯ ವಿದ್ಯತೆ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜಂತ ದೇವಾಃ ತಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ ತೇಹನಾಕಂ ಮಹಿಮಾನಃ ಸ್ವಚಂತೆ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾಃ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಅಧ್ಯಃ ಸಂಭೂತಃ ಪೃಥಿವೀ ರಥಾ ಚ ವಿಶ್ವಕರ್ಮಣಃ ಸಮವರ್ತತಾಧಿ ತಸ್ಯ ತ್ವಷ್ಟಾ ವಿದಧ ದ್ರೋಪಮೇತಿ ತತ್ಪುರುಷಸ್ಯ ವಿಶ್ವಮಾಜಾನಮಗ್ರೇ ವೇದಾಹಮೇತಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಃ ಪರಸ್ತಾತ್ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಹ ಭವತಿ ನಾನ್ಯಃ ಪಂಥಾ ವಿದ್ಯತೆ ಜನಾಯ ಪ್ರಜಾಪತಿಶ್ಚರದಿ ಗರ್ಭೇ ಅಂತಃ ಅಜಾಯಮಾನೋ ಬಹುಧಾ ವಿಜಾಯತೆ ತಸ್ಯ ಧೀರಾಃ ಪರಿಜಾನಂತಿ ಜೋನಿಂ ಮರೀಚೀನಾಂ ಪದಮಿಚ್ಛಂತಿ ಮೇಧಸಃ ಯೋ ದೇವೇಭ್ಯ ಆತಪತಿ ಯೋ ದೇವಾನಾಂ ಪುರೋಹಿತಃ पूर्वयो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्मन् जनयन्तः देव अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देव अशन्वशे ह्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्याप्तम् इष्टम् मनिषाण अमुम् मनिषाण सर्वम् मनिषाण सहस्रशीर्षम् देवम् विश्वाक्षम् विश्वशम्भुवम् विश्वन्नारायणम् देवमक्षरम् परमम् प्रभुम् विश्वतः परमम् नित्यम् विश्वन्नारायणगुम् हरिम् विश्वमेवेदम् पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पतिम् विश्वस्यात्मेश्वरगुम् शाश्वतगुम् शिवमच्युतम् नारायणम् महाज्ञेयम् विश्वात्मानम् परायणम् नारायणपरम् ब्रह्मतत्त्वम् नारायणः परः नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणः परः यच्च किञ्चिद्यगत्यस्मिन् दृश्यते श्रूयतेऽपि वा अनन्तर्बहिश्च तत्सर्वम् व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययम् कविगम् समुद्रेऽन्तम् विश्वशम्भुवम् पद्मकोशप्रदीकाशकम् हृदयम् चाप्यथो मुखम् अथो निष्ट्यापि तस्यान्तु नाभ्यामुपरितिष्ठति हृदयम् तद्विजानीयाद्विश्वस्यायतनम् महत् सन्ततगम् शिराभिस्तुलम् पत्याकोशसन्निभम् तस्यान्ते सुशिरगम् सूक्ष्मम् तस्मिन् सर्वम् प्रतिष्ठितम् तस्य मध्ये महानग्निर्विश्वाक्षिर्विश्वतोमुखः सोग्रभुग्विभजम् तिष्ठन्नाहारमजरः कविः सन्तापयति स्वम् देहमापादलमस्तकम् तस्य मध्ये वह्निशिखा अनीयोऽधाव्यवस्थितः नीलतो यदमध्यस्था विद्युल्लेके वभास्वरा नीवारशोकवत्तन्वी पीताभा स्यात्तनूपमा तस्या शिखाया मध्ये परमा आत्मा व्यवस्थितः स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोऽक्षरः परमस्वराट् ऋतगम् सत्यम् परम् ब्रह्म पुरुषम् कृष्णपिङ्गलम् ओर्ध्वरेतम् विरूपाक्षम् विश्वरूपाय वै नमः ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् विष्णोर्नुगम् वीर्याणि प्रवोचय्यः पार्थिवानि विममे रजागुंसि यो अस्तभायदुत्तरगम् सधस्तम् विजक्रमाणस्त्रेधानुगायो विष्णोरराटमसि विष्णो पृष्ठमधि विष्णोऽस्न्यत्रेस्तो विष्णोऽस्योरसि विष्णो ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णवे त्वा